नमस्कार, मी राजेंद्र तहकी आपले मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या कन्येच्या विवाह प्रसंगी आपण सहकुटुंब येऊन तिला तिच्या भावी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले, त्याबद्दल आपले मनस्वी आभार। असेच प्रेम राहू द्या। आपला राजेंद्र तहकी पुनश्च आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार।